भाग 30। येशू शक्तिशाली अस। स्तोत्र 115 वचन 108। 1 योहान यांना 4:14 आणि प्रेषित यांना 19:18-21। लोक येशूना माग चालाना अगोदर ते सैतांनी पूजा करतात। जेव्हा त्यास येशूवर विश्वास ठेवा, त्यांना आज्ञा पाळात, त्यांना प्रार्थना करायला लाग्यात, ते आता दुष्ट आत्मानी पूजा करत ना, ते सैतानला घाबरत ना, त्यासनी ता सेवा करत ना। येशू ख्रिस्त सैतानपेक्षा जास्त शक्तिशाली अस। विश्वासणाऱ्या लोकसनी सैतानी पूजा करायला ना पाहिजे। ज्या वेळेस आपण येशूनी आज्ञा पाळत, त्यांना वचनप्रमाणे चालत, देव त्यासला कुटुंबनी रक्षा करस, देव त्यासला सहाय्य करस आणि देव त्यासना सर्व कुटुंबना लेकरबाळासना संरक्षण कर, कारण येशू ख्रिस्त सर्व समर्थ सर्व शक्तिमान असं।